आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंधत्वमुक्त महाराष्ट्र संकल्पनेतून 10 कोटींचे सीएसआर प्रकल्प मंजूर. काँग्रेस नव्या जोमानं उभा राहणारा पक्ष असल्याचं पक्षाचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश चेन्नीथला यांचं प्रतिपादन. आणि भारत दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेटच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्या संघाची 63 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. आदिवासी संस्कृती जपण्यासाठी सरकारनं अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे आणि अनेक नव्या योजना आखल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली. स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचं औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्याचं काम आपण केलं. स्वयंसारखी योजना सुरू केली ज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये जर प्रवेश मिळाला नाही तर त्यांना आपण 60,000 रुपये हे बाहेर शिकण्याकरता राहण्याकरता देतो. कुठलाही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं.
महाराष्ट्रात 1,25,00,000 आदिवासी असून 16 जिल्ह्यात त्यांच्या 45 जमाती आहेत अशी माहिती त्यांनी दिली. आदिवासींना जल जमीन आणि जंगलापासून न तोडता त्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. आदिवासी नायकांना शोधून त्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठीही सरकारनं प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. त्यांनी सरकार आदिवासींच्या प्रगतीसाठी करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. आदिवासींच्या कलांना प्रोत्साहन देण्यासाठी कलासंगम उपक्रम राबवल्याची माहिती मंत्री उईके यांनी सुरुवातीला दिली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेले आमचे सर्व कलाकार जे त्या कलाकारासाठी एक भगवान बिरसा कला संगम आम्ही मंच तयार केला. संगमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेले जे कलाकार वेगवेगळे कलाकार त्यांचं रजिस्ट्रेशन केलं असतं आणि त्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून वेगवेगळे हस्तकला असो नृत्य सादरीकरण असो युट्यूब असो असे 40,000 युवक आणि युवतींनी सर रजिस्ट्रेशन केलं.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमती अनुसुयाबाई काळे स्मृती सदनाचं आणि पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या नोकरी करणाऱ्या महिला आणि मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटन केलं. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात जनजातीय गौरव दिवसानिमित्त धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आलं. परीक्षा नियंत्रक डॉ सुरेंद्र गादेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता प्रोफेसर अवधेश कुमार, कुलानुशासक डॉ राजेश मिश्र आणि डॉ जयंत उपाध्याय आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी त्यांच्या जीवनमूल्यांचा आदर्श ठेवून समाजासाठी योगदान देण्याचं आवाहन करण्यात आलं. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोट प्रकरणी नवी दिल्ली पोलिसांनी नवीन गुन्हा नोंदवला आहे तर हरियाणा पोलिसांनी अल फलाह विद्यापीठातील आणखी 2 संशयित डॉक्टरांना ताब्यात घेतलं आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाला भारत सरकारनं यापूर्वीच दहशतवादी कृत्य असल्याचं घोषित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंधत्वमुक्त महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत राज्यात सीएसआर निधीतून जवळपास 10 कोटी रुपयांचे आरोग्यविषयक प्रकल्प मंजूर झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात 5,000 तसंच नागपूर अमरावती विभागात 10,000 मोतीबिंदू शस्त्रक्रियांसह नेत्र तपासणी शिबिरांसह मोठा निधी उपलब्ध झाला आहे. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय नागपूरमार्फत भूलतज्ञ नेत्रविज्ञान आणि रेडिओलॉजी विभागासाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं खरेदीसाठीही अनुदान देण्यात आलं आहे. या प्रकल्पांमुळे ग्रामीण आणि दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत नेत्रसेवा मिळणार असून प्रदेशातील आरोग्य व्यवस्था अधिक प्रभावी होणार आहे. तसंच मुख्यमंत्री सहायता निधी आणि विविध रुग्णालयांशी सीएसआर सहकार्य वाढवून गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत पुरवण्याचे पुढील उपक्रमही राबवले जाणार आहेत. सीएसआर निधीचा आरोग्य क्षेत्रासाठीचा हा उपयोग राज्यातील लोककल्याण आणि सार्वजनिक आरोग्य सेवांना मोठा आधार ठरत आहे. पुणे मुंढवा इथल्या कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार काही निवडक खासगी व्यक्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आला असून शासनाच्या मालकीची जमीन हडपण्याचा हा सुनियोजित कट होता असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व अधिकारी आणि लाभार्थ्यांवर तसंच पार्थ पवारांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीवर तातडीनं फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांना त्यांनी पत्र लिहून केली आहे. राज्य सरकारनं प्रामाणिकपणा दाखवावा आणि मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही दोषींना वाचवू नये असं आवाहनही वडेट्टीवार यांनी या पत्रकाद्वारे केलं आहे. दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी केलेला आरोप योग्य असून या प्रकरणी राज्य शासन तसंच केंद्र सरकारही पार्थ पवार यांना पाठीशी घालत असल्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना एआयसीसीचे सरचिटणीस रमेश चेन्नीथला यांनी मुंबईत स्पष्ट केलं की काँग्रेस कधीच संपत नाही आणि इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या पराभवानंतरही पक्ष नव्या जोमानं उभा राहिल्याचा इतिहास साक्षी आहे. मुंबई काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना खचून न जाता लढाऊ बाणा अंगी बाळगण्याचं आवाहन केलं. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी उत्साहानं कामाला लागावं असं ते म्हणाले. सपकाळ यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला दीपस्तंभ संबोधत नफरत छोडो भारत जोडो या संदेशाची आठवण करून दिली. त्यांनी संविधान रक्षणाचं ध्येय अधोरेखित करत सत्ता नसली तरी काम थांबू नये, नकारात्मकता सोडून पुन्हा लढण्याची तयारी ठेवा असं आवाहन केलं. नागपूर महानगरपालिकेनं शहरातील रस्ते अधिक सुरक्षित आणि सुंदर करण्यासाठी 53 किलोमीटर रस्त्यांचं डांबरीकरण युद्धपातळीवर सुरू केलं असून 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष ठरवलं आहे. आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात हॉटमिक्स प्लांट विभाग शहर वाहतूक पोलिसांच्या समन्वयानं काम करत आहे. धंतोली हनुमाननगर रामनगर पांढराबोडी छोटी धंतोली रामदासपेठ आणि मनीषनगर परिसरातील रस्त्यांचं काम वेगानं सुरू असून नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून उपद्रव शोध पथक तैनात करण्यात आलं आहे. रामटेक इथं महाराष्ट्र पक्षी सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला असून विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विशेष पक्षी निरीक्षण उपक्रम आयोजित करण्यात आला. कॅम्प चेरी फार्म परिसर आणि खिंडसी बॅकवॉटर इथं विद्यार्थ्यांनी ब्लॅक आयबीस ओपन बिल स्टॉर्क ग्रे हॉर्नबिल किंगफिशर यांसह अनेक स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांचं निरीक्षण केलं. सीएसई ऑलराऊंडरचे निसर्ग प्रशिक्षक मनीष मख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना पक्ष्यांची ओळख वर्तन आणि पर्यावरणातील त्यांचं महत्व समजावून सांगण्यात आलं. तीव्र श्वसनदाह आजारामुळे होणाऱ्या बालमृत्यूवरील नियंत्रणासाठी राज्यात 12 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान सास मोहीम राबवली जात असून अकोला जिल्ह्यात घराघरात आरोग्य तपासणी आणि जनजागृती सुरू झाली आहे. राज्यातील 16.3% बालमृत्यू न्यूमोनियामुळे होत असल्यानं प्रतिबंध आणि उपचारावर विशेष भर देण्यात आला आहे. अकोल्यात ही मोहीम जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्यासह आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात राबवली जात आहे. भंडारा इथं लाखांदूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटसमोर असलेल्या पाणठेल्यावर काल सायंकाळी एका खासगी गाडीची धडक बसल्यानं 3 जण जखमी झाले. यातील 1 जण गंभीर जखमी असून त्याला तातडीनं सामान्य रुग्णालय भंडारा इथं हलवण्यात आलं तर इतर 2 किरकोळ जखमी असून त्यांच्यावर 12 प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. कोलकाता इथं इडन गार्डनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 189 धावांवर आटोपला. भारतातर्फे KL राहुल आणि वॉशिंग्टन सुंदरसह ऋषभ पंत रवींद्र जडेजा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले तर दक्षिण आफ्रिकेतर्फे हार्मर या गोलंदाजांना 4 गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून भारतीय गोलंदाजांच्या भेदक फलंदाजीपुढे त्यांचा दुसरा डाव देखील गडगडला. दक्षिण आफ्रिकेचा संघ 7 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 93 धावा करू शकला. दुसऱ्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेचा संघ 63 धावांनी आघाडीवर आहे. हवामान. विदर्भात सर्वाधिक कमी किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात 10.6° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर यवतमाळ इथं 11.6, नागपूर आणि भंडारा इथं 12, अमरावती इथं 12.7 तर वर्धा आणि गडचिरोली इथं अनुक्रमे 12.9 आणि 12.8 इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंधत्व मुक्त महाराष्ट्र संकल्पनेतून 10 कोटींचे सीएसआर प्रकल्प मंजूर. काँग्रेस नव्या जोमानं उभा राहणारा पक्ष असल्याचं पक्षाचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश चेन्नीथला यांचं प्रतिपादन आणि भारत दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेटच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्या संघाची 63 धावांची आघाडी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.